बाल नचिकेता लेखिका सौ शुभदा आठवले पाठक वाचन सई लिमये वेद वाङ्मय भारताला ललामभूत असे साहित्य हे वाङ्मय अतिप्राचीन आणि अपौरुषेय मानतात. चार वेदांपैकी दुसरा यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद ही त्याचीच एक उपशाखा. ह्यात बाल ऋषी नचिकेता हे प्रकरण आहे. वेद समजणे सोपे जावे म्हणून लिहिली गेली ती उपनिषदे, त्यातील एक कठोपनिषद. नचिकेताला यमराजाने जे ज्ञान दिले आणि जे वर दिले त्यांचे वर्णन ह्या वेदांगात केले आहे. पवित्र कठोपनिषदाचे रोज पठण करणे, ते कंठस्थ करणे ही एक प्रथा आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातल्या अनेक विद्वानांनी या उपनिषदावर ग्रंथ लिहिले आहेत. कित्येक भाषांमधून त्याचे भाषांतर झाले आहे. अलौकिक कीर्ती मिळालेला नचिकेता ऋषी उद्दालक आणि पत्नी विश्ववरा यांचा पुत्र होय. ऋषी जीवन म्हणजे अत्यंत सात्विक जीवन. सदाचरण हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. तपोवन हे यांचे वस्तीस्थान. कुडा मातीची गवताने साकारलेली यांची गृहे असत. या झोपड्या गेह यांच्यात वेगवेगळ्या सोयी केलेल्या असत. त्याप्रमाणे त्यांचे क्षेत्रफळ आकार आणि नावे असत, जसे यज्ञशाळा पाकशाळा इत्यादी. बहुतेक ठिकाणी यज्ञशाळा ही ऋषीवर तर पाकशाळा ही ऋषी पत्नी सांभाळत असे. सभोवतालच्या निसर्गावर कुठेही आक्रमण होणार नाही, सृष्टीचक्रात कुठेही बाधा येणार नाही, अशा तऱ्हेने या आश्रमातील दिनचर्या असे. जे करायचे ते सर्व सृष्टी करता. तिचे मंगल तिचे कल्याण हेच जीवन ध्येय. त्यासाठी वेदवेदांगाचा अभ्यास करणे, शिष्यगणांना तो शिकवणे, दानधर्म यज्ञयाग तपश्चर्या असे सर्व काही इथे शिकले शिकविले जाई. शिष्यगणाला आश्रमातील सर्व विभागातील सर्व कामे करावी लागत. अशा गुरुकुलात जन्मलेला नचिकेता. सर्वेपि सुखिनः संतु हे भाव त्याच्यात उपजत आले असणार. याचे बाळकडू पीतच तो मोठा होत होता. त्याचे पिता उद्दालक.
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.